तुम्हाला असं वाटतं का की आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट व्हावे, त्याचबरोबर आपल्याला तिथून योग्य असा परतावा मिळावा, गरजेच्या वेळी आपल्याला पैशांची सोय व्हावी, आपलं भविष्य हे सिक्युअर्ड व्हावं? तुम्हाला देखील हे प्रश्न पडले असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे. आपण नेहमी अशाच ठिकाणी पैसे गुंतवतो ज्या ठिकाणी आपल्याला व आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना माहिती आहे. पण जर का आपल्याला एखाद्या गोष्टींची माहिती नसेल आणि ती गोष्ट खरंच खूप महत्त्वाची असेल तर आपण ती गोष्ट खूप मिस करत आहोत. आपण आपलं नुकसान करून घेत आहोत. त्यापैकीच एक प्रकार आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. नमस्कार, मी हर्षाली येडणकर, वेल्थ क्रिएशन एक्सपर्ट आणि हर्षालीज वेल्थ क्रिएशन विजडम या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रात मी गेली 20 वर्ष कार्यरत असून येत्या 3 वर्षामध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची वेल्थ क्रिएट करून देणं हा माझा ध्यास आहे. आज म्युच्युअल फंडसारख्या गोष्टींची गरज का आहे? जर का आपण कमवलेले पैसे हे कपाटातच ठेवले तर त्याची व्हॅल्यू भविष्यामध्येही कमी होणार आहे, कारण आपल्या रुपयाची किंमत दिवसेंदिवस कमी होत आहे, कारण महागाईचा रेट हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 10 वर्षापूर्वी आपल्याला लागणाऱ्या रोजच्या वस्तूंचा भाव बघितला तर आज त्यामध्ये भरपूर तफावत आढळते. म्हणजेच जर का तुम्ही तुमचे पैसे कपाटातच ठेवले तर अशा पद्धतीने त्याची व्हॅल्यूही कमी होणार आहे. बँकेत ठेवले तर महागाईचा रेटपेक्षा सुद्धा तिथे आपल्याला कमी रेट मिळत आहे. म्हणूनच आता त्याला तोंड देण्यासाठी महागाईला बीट करेल अशा ठिकाणी आपण आपले पैसे गुंतवणे खूप गरजेचं आहे. आणि यासाठीच आपण म्युच्युअल फंडबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या मनातली भीती देखील जाईल व तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या पैशांचा परतावा घेऊ शकाल. बरेच जण म्युच्युअल फंड व शेअर मार्केट या दोघांना एकाच पारड्यात तोलत असतात. दोन्ही ठिकाणी पैसे हे स्टॉकमध्येच इन्व्हेस्ट होतात, पण दोन्ही ठिकाणची रिस्क मॅनेजमेंट ही खूप वेगळ्या प्रकारची असते. चला तर मग बघूया म्युच्युअल फंडमध्ये आपण कशाप्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो. म्युच्युअल फंडसाठी कोणत्याही इतर अकाउंटची गरज नसते. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज नसते. आपण आपल्या नेहमीच्या सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला एक छोटीशी रक्कमसुद्धा बाजूला ठेवून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे कोणालाही शक्य आहे. आणि मार्केटच्या चढ उतारामुळे आपण कंपाऊंड इफेक्टप्रमाणे आपल्या फंडमध्ये लॉंग टर्मसाठी एक ॲव्हरेज मोठा प्रॉफिट मिळवू शकतो. आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला स्वतः तिथे बघण्याची असण्याची गरज नसते. फंड मॅनेजर ह्या सर्व गोष्टी मॅनेज करत असतो. शेअर मार्केटची भीती. म्युच्युअल फंडमध्ये आपण आणखीन एक महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो भाग असतो तो म्हणजे आपल्याला मार्केटची भीती वाटत असेल, आपले पैसे डुबले तर, याची सतत काळजी वाटत असेल तर अशा लोकांसाठी कमी रिस्क असलेले फंड देखील तिथे अवेलेबल असतात आणि त्याचप्रमाणे तिथे परतावा देखील मिळत असतो. पण तरी देखील बँकेमध्ये असलेल्या FDपेक्षा तिथे आपण जास्त परतावा मिळवू शकतो. कमी रिस्क असलेले फंड म्हणजे ते बहुतांश गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये असलेले फंड असतात, जे सरकारच्या कामासाठी या फंडांचा उपयोग केला जातो. जे आपले गव्हर्नमेंटचे प्रकल्प असतात त्या ठिकाणी हा वापरला जातो आणि त्यातून मिळणारा जो परतावा असतो तो नेहमीच खात्रीलायक असतो. त्यासाठी अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आपल्या मनातली भीती देखील कमी होते आणि आपल्याला योग्य असा परतावा देखील मिळतो. लॉंग टर्म बेनिफिट. म्युच्युअल फंडमध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे जेवढं लॉंग टर्म असेल, जास्त कालावधीसाठी आपण इन्व्हेस्ट करू, तेवढा त्याचा परतावा खूप जबरदस्त असतो. पण काही कारणास्तव गरजेच्या वेळी तुम्हाला पैसे लागले तरी देखील तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही तिथून काढू शकता आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तेवढे जास्तीत जास्त पैसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकता. म्युच्युअल फंडमध्ये आणखीन काही महत्त्वाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकार शक्यतो आढळतात. त्याच्यामध्ये एक SIP म्हणजे मंथली सेव्हिंग, जी ठराविक तारखेला तुम्ही ठरवलेली अमाऊंट असते तेवढीच अमाऊंट दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होते. आणि जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लमसम. यामध्ये तुम्ही 1 टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमच्याकडे एखादी अमाऊंट आली आणि तुम्हाला काही कारणासाठी त्याचा उपयोग नाही आहे तर तुम्ही ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जेवढा जास्त कालावधी असेल तेवढा त्याचा बेनिफिट मोठ्या प्रमाणात मिळतो. अशा पद्धतीने आपण आपल्या प्रत्येक खर्चाचं नियोजन या म्युच्युअल फंडद्वारे करू शकतो. उदाहरणार्थ मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न, आपलं रिटायरमेंट लाईफ, आपलं वर्ल्ड टूर, आपली गाडी, या सगळ्यांसाठी आपण म्युच्युअल फंडचा वापर करू शकतो. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट हे नेहमी सांगतात की आपला इन्व्हेस्टमेंटचा रकाना नेहमी सांभाळा, तो मजबूत ठेवा. जेव्हा त्या रकान्यात पैसे जातील तेव्हा ते बाहेर पडून देऊ नका. ते त्या रकान्यात गेले म्हणजे तुमचे कर्मचारी झाले असा विचार करा. पैशांबाबत सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ते 24 तास आपल्यासाठी काम करतात. पिढ्यानपिढ्या ते काम करत असतात. म्हणूनच दिवसा तुमची नोकरी सुरू ठेवा. कष्टाळू कर्मचारीही व्हा, पण मालमत्तेचा रकाना भरणं कधीच सोडू नका, कारण आपलाच पैसा आपल्याला पैसे कमवून देतो. आणि एक दिवस असा येईल की हाच पैसा तुमचे सर्व खर्च भागवेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने धनवान बनाल. तर मग विचार कसला करताय? आजच ठरवा की आपण दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायला हवे आहेत. यासाठी नक्कीच मी तुम्हाला मदत करू शकते. आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला नक्की 9892420809 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.